पण हे श्रेय तुझेच आहे. अंधाराच्या मस्तीवरती रक्ताची गुळणी थुंकून तू मातीच्या कुशीत शिरलास. ह्याची मांडी मोडू नका. हा माणूस शेवटपर्यंत उभा होता, बुडणाऱ्या गलबताच्या डोलकाठीसारखा. याच्या हाताच्या मुठी वळा, भिवू नका. त्याच्या हातातील सर्व घट्टे खास त्याच्याच मालकीचे आहेत. त्याचे उघडे तोंड हे असे आवळू नका पैशाच्या पिशवीसारखे. मेला असला तरी मवाली आहे, पटकन शिवी घालील. आणि असे उपचारासाठी कवटी फुटेपर्यंत थांबूही नका. ती अगोदरच फुटलेली आहे. पहा, अवगवतीला फटफटले आहे आणि उद्याची ताजी बातमी शाई पिऊन झिंगली आहे. अंधाराच्या मस्तीवरती रक्ताची गुळणी थुंकून तू मातीच्या कुशीत शिरलास. ती माती तुला विसरणार नाही. अन्यायाची निदान अज्ञानाला चीड आहे, या शेवटच्या दगडाचा आधार घेऊन एक बुरुज अजून दात विचकीत राहील. तुझ्या अभावाजवळ मी अजून उभा आहे. अंधार आणि अधिक अंधार यांच्यामधील रित्या रेताळात डावा पाय रोवून मी अजून उभा आहे. पण हे श्रेय तुझेच आहे. पण हे श्रेय तुझेच आहे.